विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या मंगळवारी या अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जांवर अपील आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. जुन्नर विभागात बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मोहीम राबवली जाणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सध्या बिबट्या पकडण्यासाठी असलेले 200 पिंजरे आता वाढवून 1000 करण्यात येणार आहेत. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं काही ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत. बिबट्या आसपास आल्यास भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात येईल. या संपूर्ण यंत्रणेवर 11 कोटी रुपयांचा खर्च होणार असून ती विशेषतः पुणे जिल्ह्याकरता उभारली जाणार आहे असं नाईक म्हणाले. बिबट्यांचे हल्ले आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पुढच्या 10-12 दिवसात काही बिबटे वनतारामध्ये तर काही आफ्रिकेच्या जंगलात पाठवले जातील. तसंच जुन्नर विभागात बिबट्यांना नसबंदी करण्यासाठी देखील परवानगी मिळाली असल्याचं नाईक यांनी सांगितलं. पुणे शहरातली वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीनं आज पुण्यात विधान भवनामध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी दिले. नवले पुलावर झालेल्या गंभीर अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी आणि या मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा आज आळंदी इथं भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये भावपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटे 2:30 वाजता मंदिर समितीचे विश्वस्त निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला आणि समाधी सोहळ्याला सुरुवात झाली. नामदेव महाराजांच्या वंशजांच्या कीर्तनानंतर 12:00 वाजता समाधीवर पुष्पवृष्टी होऊन हा सोहळा संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज हे खऱ्या अर्थानं पारमार्थिक लोकशाहीचे जनक आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका कवयित्री आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानदेव अध्यासनाच्या प्रमुख डॉ अरुणा ढेरे यांनी आज केलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत साहित्य सर्वसामान्यांच्या भाषेत आणून समाज जोडणीचं महान कार्य केलं. अमृतानुभव, चांगदेव 65 यासारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी मराठी भाषेला आध्यात्मिक आणि सामाजिक उंची दिली असंही अरुणा ढेरे म्हणाल्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुष्ठरोग शोध अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून कुष्ठरोग रुग्णरोध शोध अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानात 1 कोटींपेक्षा जास्त घरं सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली असून त्यातल्या 8.66 कोटी लोकसंख्येची तपासणी करण्याचं उद्दिष्ट आहे. ही मोहीम 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश पालकत्व योजनेतल्या 378 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शनिवार पेठेत करण्यात आली. या शिबिरात 298 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी आणि 231 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागानं मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. 1 मे ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शहरातल्या 35 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून 105 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या सरकारी पडिक जमिनीवर देशातलं पहिलं वटवृक्ष उद्यान उभारण्यात आलं आहे. लोकसहभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या पुढाकारातून केवळ 8-9 महिन्यात तयार करण्यात आलेल्या या उद्यानात 70 वटवृक्ष सध्या बहरत आहेत. याशिवाय या परिसरात बांबू उद्यान, विविध आयुर्वेद औषधी वृक्ष, देवराई, पशुपक्षी निवारा केंद्रही उभारण्यात आलं आहे. पुण्यातल्या हडपसर इथल्या गोपालपट्टी भागात काल रात्री पुणे दौंड डेमू गाडीची धडक लागून 3 जणांचा मृत्यू झाला. 5 तरुण रेल्वे रुळावर गप्पा मारत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढला असून आज किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.